नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याला सरकारचं प्राधान्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर. गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा, आज ईद उल फित्र विशेष नमाजसह स्नेहमिलनाचं आयोजन. आणि सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नागपूर इथं काल माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात असून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा देखील वाढल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
आयुष्मान भारत के कारण आज करोड़ों लोगों को मुफ्त इलाज की सुविधा मिल रही है. हजारों जन औषधि केंद्र देश के गरीबों को, मध्यम वर्गीय परिवारों को सस्ती दवाएं दे रहे हैं.
संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना अनेकांचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम माधव नेत्रालयानं केलं असून मोठ्या प्रमाणात नेत्रदान होत असताना अशा प्रकारची संस्था देशात असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. नागपूर इथं रेशीमबाग भागातील स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक मासव गोळवरकर तसंच दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काल पंतप्रधानांनी अभिवादन केलं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यावेळी उपस्थित होते. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणं हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश पंतप्रधानांनी अभिप्राय नोंदवहीत लिहिला. कालच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी नागपूर अमरावती मार्गावर बाजारगाव परिसरातल्या सोलर एक्सप्लोझिव्ह इथं टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचं उद्घाटन तसंच सोलर ग्रुपद्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचं अवलोकन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या मालिकेतला 120वा भाग होता. यावेळी बोलताना त्यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनावर भर दिला. या मोहिमेअंतर्गत गेल्या 7 ते 8 वर्षात पावसामुळे वाहून जाणारं 11 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जल संरक्षण से ज्यादा लोगों को जोड़ने के लिए जल संचय जन भागीदारी अभियान भी चलाया जा रहा है. प्रयास यही है कि जो प्राकृतिक संसाधन हमें मिले हैं उसे हमें अगली पीढ़ी तक सही सलामत पहुंचाना है. साथियों, बारिश की बूंदों को संरक्षित करके हम बहुत सारा पानी बर्बाद होने से बचा सकते हैं.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्य शिकावीत यावर पंतप्रधानांनी मन की बातमध्ये भर दिला. आरोग्याविषयी बोलताना त्यांनी दिल्लीतल्या फिट इंडिया कार्निव्हल विषयी सांगितलं. आपापल्या परिसरात अशा प्रकारचे उत्सव आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपल्या सणातून दिसणारी एकतेची भावना बळकट करायची असल्याचं सांगत पंतप्रधानांनी गुढीपाडवा, ईद यासह विविध सणांच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन होईल. उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यातल्या 50 नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. यापैकी 13 नक्षलवाद्यांवर एकूण 68 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. इतर नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरून केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण काल सर्वत्र उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारण्यात आली होती. मराठवाड्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पैठण इथं सातकर्णी सम्राट शालिवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावरील रेणुकादेवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काल उत्साहात प्रारंभ झाला. काल दुपारी घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त धाराशिव शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं वाहन फेरी काढण्यात आली. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जालना इथल्या रुक्मिणी परिवाराच्या वतीनं चैत्र पालवी हा सांगीतिक कार्यक्रम काल घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या ध्यास परफॉर्मिंग आर्टच्या संचालक केतकी नेवपूरकर यांच्या विद्यार्थिनींनी शारदा वंदना आणि श्रीराम स्तुतीवर आधारित नृत्य सादरीकरण केलं. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे सोन्या चांदीच्या आभूषणांसह इलेक्ट्रॉनिक्स तसंच गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये काल गर्दी दिसून आली. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना, ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा उत्सव बंधुता, सहकार्य आणि करुणेचा संदेश देतो, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्त लातूर शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बार्शी रोडवरील ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी गर्दी होत असल्यानं सकाळी 7 ते 11 या वेळेत वाहतूक मार्गात बदल राहील, असं प्रशासनानं कळवलं आहे. सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत इथं काल झालेल्या अंतिम लढतीत शेळके यानं मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर 7 गुणांनी मात केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वेताळ शेळके याला मानाची गदा प्रदान करण्यात आली. जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरू आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितनं चीनच्या वनहाव झोऊचा 2-0 असा, तर दीपक पुनियानं जपानच्या ताकाशी इशुगुरोचा 8-1 असा पराभव केला. पुरुषांच्या फ्रीस्टाईलमध्ये 86 किलो वजनी गटात मुकुल दहियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत काल गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं चेन्नई सुपर किंग्जचा 6 धावांनी पराभव केला, तर अन्य एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. भारताच्या निहाल सरीननं उझबेकिस्तानच्या ताश्कंद इथं ताश्कंद खुल्या अक्झामोव्ह स्मारक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. 20 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरनं 10 पैकी 8 गुणांसह हे विजेतेपद पटकावलं. या विजयामुळे निहालला 7.1 एलो रेटिंग गुण प्राप्त झाले आहेत. लातूर पोलीस दलातर्फे काल घेण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये सुमारे 8,000 धावपटूंनी सहभाग घेतला. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन काढण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्यावर आधारित मराठी माहितीपट इदम दमम चं लोकार्पण काल छत्रपती संभाजीनगर इथं झालं. या माहितीपटाचे लेखक दिग्दर्शक दत्ता जोशी यावेळी उपस्थित होते. उन्हाळी सुट्ट्यांची गर्दी लक्षात घेता नांदेड हजरत निजामुद्दीन नांदेड विशेष गाडीच्या 26 फेऱ्या होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. ही गाडी 5 एप्रिल ते 28 जून दरम्यान दर शनिवारी सकाळी 9:15 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी 2 वाजता निझामुद्दीन इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 6 एप्रिल ते 29 जून दरम्यान धावणार आहे. हवामान. राज्यात काल सर्वात जास्त 42 अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 38.4 तर परभणी इथं 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या सरकारचं प्राधान्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर. आणि गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा, आज ईद उल फित्र विशेष नमाजसह स्नेहमिलनाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.